नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेवून देशातली सर्वात मोठी औद्योगिक इकोसिस्टम विदर्भात तयार होत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या वाढीव मतदारसंख्या प्रकरणी महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी. 3 दिवसीय वैदिक संमेलनाला रत्नागिरीत प्रारंभ. आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या अजिंठा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष झांबड यांना अटक. आता सविस्तर बातम्या. देशातील सर्वात मोठी औद्योगिक इकोसिस्टम विदर्भात गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेवून तयार होत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूर इथं आज अॅडव्हान्टेज विदर्भ 2025 या औद्योगिक महोत्सवात ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये होऊ घातलेल्या लोहक्रांतीमुळे नजीकच्या सर्व जिल्ह्यांना लाभ होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. वर्धन लिथियमच्या 42,000 कोटींच्या सामंजस्य करारामुळे विदर्भात एक पथदर्शी इकोसिस्टम तयार होत आहे. दरम्यान गडचिरोली इथलं लोहखनिज देशातील उच्च दर्जाचं असून त्यावर प्रक्रिया उद्योग येत आहेत. येत्या 5 वर्षात देशातील स्टील हब म्हणून उदयास येईल अशी आशा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात झालेल्या या कार्यक्रमात अनेक मंत्री, उद्योग समूहाचे प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंख्या वाढल्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही मागणी केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारसंख्या 39 लाखांनी कशी वाढली असा प्रश्न गांधी यांनी उपस्थित केला. आपल्याला या मतदार यादीबाबत माहिती देण्याची मागणी गांधी यांनी केली. ते म्हणाले,
अब हमने इलेक्शन कमीशन को 5 बार बोला है कि देखिए हम आरोप नहीं लगा रहे हैं, हम आपसे सिर्फ महाराष्ट्र की वोटर लिस्ट मांग रहे हैं, लोकसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ, विधानसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ. तीनों राजनीतिक पार्टियां, विपक्ष की पार्टियां महाराष्ट्र की पब्लिकली आपसे सवाल पूछ रही हैं. मैंने पार्लियामेंट में बोला, हमारे सब नेताओं ने बोला है, इलेक्शन कमीशन हमें लिस्ट नहीं दे रही, उनकी जिम्मेदारी बनती है कि जल्दी से जल्दी लोकसभा विधानसभा महाराष्ट्र की लिस्ट वो एनसीपी, शिवसेना एंड कांग्रेस पार्टी को पकड़ा दे, क्योंकि हम इस इन्वेस्टिगेशन तो एंड तक ले जाना चाहते.
दरम्यान काँग्रेसला दिल्ली निवडणुकीत पराभवाची भीती वाटत असल्यानं राहुल गांधी विनाकारण असे प्रश्न उपस्थित करत आहेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी पराभवाबद्दल आत्मचिंतन करावं असा सल्ला फडणवीस यांनी दिला.
पहिले तर याचं सगळं उत्तर हे इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे. किती मतदार वाढले, ते कुठे वाढले, ते कसे वाढले, इलेक्शन कमिशनने सांगितलेलं आहे. आता ही जी काही सगळी तयारी राहुल गांधींची चालली आहे ती दिल्लीमध्ये प्रचंड त्या ठिकाणी मोठा पराभव त्यांचा होणार असल्यामुळे जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाही आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही.
दरम्यान गांधी यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची तपशीलवार लेखी उत्तरं दिली जातील असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. लोकशाहीत राजकीय पक्ष हा महत्वाचा घटक असून त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं तसंच त्यांची मतं आणि सूचना ऐकून घेतल्या पाहिजेत असं आयोगानं सामाजिक संपर्क माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. लोकसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा झाली. काँग्रेसचे धर्मवीर गांधी, समाजवादी पार्टीचे शिवपाल सिंग यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी आदी खासदारांनी अर्थसंकल्पावर टीका केली तर भाजपचे राव राजेंद्र सिंह यांच्यासह इतर सदस्यांनी अर्थसंकल्पातल्या तरतुदींचं स्वागत केलं. देशात माता मृत्यूदरात 83% घट झाली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. सरकारकडून राबवल्या जात असलेल्या विविध उपाययोजनांचं हे फलित असल्याचं नड्डा म्हणाले. बालमृत्यूदरातही 69% घट झाल्याचं नड्डा यांनी सांगितलं. जागतिक पातळीवर माता आणि बालमृत्यूदरात अनुक्रमे 42% आणि 55% घट झाल्याकडे नड्डा यांनी लक्ष वेधलं. देश हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगाला एक नवीन मार्ग दाखवत आहे असं प्रतिपादन नवीकरण आणि अक्षय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे. देशाने नुकतीच 100 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता ओलांडून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. त्या पार्श्वभूमीवर जोशी यांनी ही प्रतिक्रिया दिली. 2030 पर्यंत 500 गिगावॅट बिगर जीवाश्म इंधनावर आधारित ऊर्जा क्षमतेचं महत्वाकांक्षी लक्ष साध्य करण्याच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल आहे असं नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे. प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत 40 कोटी भाविकांनी स्नान केलं आहे. 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत मकर संक्रांत, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी या 3 पर्वण्यावर जगभरातून आलेल्या भाविकांनी अमृत स्नान केलं. कुंभमेळा अजून 19 दिवस चालणार असून भाविकांची ही संख्या 50 कोटींहून अधिक होऊ शकते असा अंदाज उत्तर प्रदेश सरकारकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान येत्या सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्रिवेणी संगमावर धार्मिक अनुष्ठानात सहभागी होण्याची शक्यता या वृत्तात वर्तवण्यात आली आहे. दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पैठण इथं आज गोदावरी प्रकट दिनानिमित्त जलपूजन करण्यात आलं. पैठण इथल्या कृष्ण कमल तीर्थावर भक्तांच्या मांदियाळीत हा सोहळा पार पडला. गोदावरी नदीमध्ये पुष्पवृष्टी करून महाआरतीनं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
संस्कृत ही भारताची पुरातन भाषा आहे. तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात असल्याचं रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. रत्नागिरी इथं आज 3 दिवसांच्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आधुनिक काळातल्या ताणतणावाच्या जीवनात स्वास्थ्य मिळवण्यासाठी संस्कृत वाचन आणि पठनातून काही उपाययोजना करता येते का यावर संशोधन व्हायला हवं अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. दरम्यान या उद्घाटन सोहळ्यापूर्वी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. विविध वेशभूषेतले नागरिक मोठ्या संख्येनं या शोभायात्रेत सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर इथल्या अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या 97.41 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य आणि बँकेच्या अध्यक्ष सुभाष झांबड यांना पोलिसांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं अटक केली. झांबड यांच्यावर वर्षभरापूर्वी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासूनच झांबड फरार होते. या प्रकरणी बँकेचे मुख्याधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. आज सकाळी अटक झाल्यानंतर झांबड यांना आजच न्यायालयासमोर हजर करण्यात येत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रथमच आज देहदानाची नोंद झाली. शहरातील एका नागरिकाने आपल्या भावाच्या निधनानंतर त्यांचा देह महाराष्ट्र एनाटॉमी ऍक्ट अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दान केला. वैद्यकीय महाविद्यालयात शरीरशास्त्र विभागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दानात मिळालेल्या या मृतदेहांचा उपयोग होतो. परभणी जिल्ह्यात देहदानासंदर्भात जनजागृती सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालना जिल्ह्यातल्या शिधापत्रिका धारकांनी स्वस्त धान्याचा लाभ कायम राहावा यासाठी EKYC आणि मोबाईल सीडिंग करून घ्यावं असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या 5,65,000 लाभार्थ्यांची EKYC प्रलंबित असून EKYC पूर्ण करून घेण्यासाठी नावनिहाय शिबिर घेण्यात येत आहे. शिधापत्रिका धारकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं चौधर यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात 10 फेब्रुवारीपासून हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम सुरू केली जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या 10 तालुक्यात ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हास्तरावरून योग्य ते नियोजन करण्यात आलं असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या 12वीच्या परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. यंदा छत्रपती संभाजीनगर विभागातून परभणी, हिंगोली, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 4 जिल्ह्यातून 1,408 महाविद्यालयातले 1,85,300 विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार आहेत. यासाठी मंडळाकडून मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आलं असून 460 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेवून देशातली सर्वात मोठी औद्योगिक इकोसिस्टम तयार होत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या वाढीव मतदारसंख्या प्रकरणी महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी. 3 दिवसीय वैदिक संमेलनाला रत्नागिरीत प्रारंभ. आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या अजिंठा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष झांबड यांना अटक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10